नमस्कार मित्रांनो, आपण याआधीही एक्सेल बद्दलची माहिती बघितलेलीच आहे. तर आपण आधीच्या सेशनमध्ये कोणते टॉपिक्स बघितले आहेत हे जाणून घेऊया. आपण बघितलं व्हॉट इज एक्सेल, एक्सेल म्हणजे काय याची माहिती आपण आधी बघितली. त्यानंतर एक्सेल हे ऍप्लिकेशन कशा प्रकारे ओपन करायचं हेही बघितलं. त्यानंतर एक्सेलचा इंटरफेस कसा असतो याची माहिती बघितली. एक्सेलचे काही फीचर्सही आपण बघितले, जसे टायटल बार, रिबन मेनू, वर्कशीट, वर्कबुक आणि स्क्रोल बार्स. आपण बघितलं स्टेटस बार, त्यानंतर सेल नंबर बॉक्स, फॉर्म्युला बार, फॉरमॅटिंग सेल्स, त्यात आपण अडजस्टिंग सेल विड्थ आणि हाईट, त्यानंतर अडजस्टिंग विड्थ अँड हाईट ऑफ होल स्प्रेडशीट हे बघितलं. त्यानंतर आपण बघितलं फॉर्मॅट सेल, म्हणजे त्या सेलमध्ये डेटा कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचा आहे हे आपण बघितलं. त्यानंतर सेलमध्ये टायपिंग कसं करायचं याची माहिती बघितली. संपूर्ण रो किंवा कॉलम एकाच वेळेस हायलाइट कसा करायचा हेही बघितलं. त्यानंतर काही नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स कसे हायलाइट करायचे याबद्दलचीही माहिती आपण बघितली आहे. आता आपण बघूया हायलाइटिंग कंटिन्युअस सेल्स. जर आपल्याला काही सेल्स सिलेक्ट करायचे असतील ज्या कंटिन्युअस असतील, तर हे आपण कसं करू शकतो हे आपण बघूया. जर आपल्याला काही सेल्सचा ग्रुप सिलेक्ट करायचा असेल, तर त्यावेळेस कोणत्याही एका सेलवर क्लिक करून माउस पॉइंटरला ड्रॅग करायचे, हेच आपण कीबोर्डचा वापर करूनही करू शकतो. एका सेलवर क्लिक करायचे, त्यानंतर F8 ही की होल्ड करायची, किंवा जी शिफ्ट की असते ती होल्ड करून एरो कीजच्या वापराने आपण काही ग्रुप ऑफ सेल्स हायलाइट करू शकतो. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 36 वर. हे आपण बघितलं काही कंटिन्युअस सेल्स हायलाइट करण्यासाठी. पण ज्यावेळेस आपल्याला नॉन कंटिन्युअस सेल्स हायलाइट करायचे असतात, त्यावेळेस काय करावे लागेल हे आपण बघूया. एका सेलवर आधी क्लिक करायचे, त्यानंतर कंट्रोल की प्रेस करून ज्याही बाकीच्या सेल्स आपल्याला सिलेक्ट करायच्या असतील त्या आपण सिलेक्ट करायच्या. पण ह्या सिलेक्शनच्या वेळेस कंट्रोल की प्रेस केलेली असणं खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण नॉन कंटिन्युअस सेल्स सिलेक्ट करू शकतो. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 37 वर. जर आपल्याला एकाच वेळेस संपूर्ण वर्कशीट हायलाइट करायचं असेल, तर ते आपण कसं करू शकतो हे आपण बघूया. त्यासाठी कॉलम A आणि रो 1 या दोघांच्या मध्ये जो स्क्वेअर असतो त्यावर माउसने सिंगल क्लिक केले की संपूर्ण वर्कशीट हायलाइट केले जाते. याची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 38 वर. आपण काही कीबोर्डचे शॉर्टकट्सही यूज करू शकतो सेल्सला सिलेक्ट करण्यासाठी. जर आपण कंट्रोल आणि स्पेस बार एकाच वेळेस प्रेस केले तर संपूर्ण कॉलम हायलाइट होतो. जर शिफ्ट आणि स्पेस बार हे प्रेस केले तर संपूर्ण रो सिलेक्ट होते. आणि कंट्रोल A हे जर प्रेस केलं तर संपूर्ण वर्कशीट हायलाइट केली जाते. तर हे आपण बघितलं टायपिंग इन सेल्स. त्यानंतर आपण बघणार आहोत इन्सर्टिंग रोज अँड कॉलम्स. ज्यावेळेस आपण वर्कशीटमध्ये डेटा एंटर करतो तर त्यावेळेस आपल्याकडनं कधी कधी एखादा रो किंवा कॉलम एंटर करायचं राहून जातं, तर त्यावेळेस आपण काय करू शकतो? जिथे आपल्याला डेटा एंटर करायचा आहे त्या ठिकाणी आपण एक नवीन रो किंवा कॉलम इन्सर्ट करू शकतो। तर यासाठी कोणते ऑप्शन्स आहे हे आपण बघणार आहोत। आपण आधी बघूया रो कशी इन्सर्ट करायची असते। त्यासाठी ज्या रोच्या खाली आपल्याला नवीन रो इन्सर्ट करायची आहे ती संपूर्ण रो हायलाइट करायची। त्यानंतर होम टॅबमधल्या सेल्सचा जो ग्रुप असतो त्यात इन्सर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि त्यातल्या इन्सर्ट शीट रोज हा जो ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करायचे। त्यानंतर एक नवीन रो इन्सर्ट झालेली आपण बघू शकतो। यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 40 आणि 41 वर। ज्याप्रमाणे आपण रो इन्सर्ट केला त्याचप्रमाणे कॉलमही इन्सर्ट करू शकतो। यासाठी ज्या कॉलमच्या नंतर आपल्याला कॉलम इन्सर्ट करायचा असेल त्या संपूर्ण कॉलमला हायलाइट करायचे। त्यानंतर होम टॅबमधला सेल्स ग्रुप आणि त्यातला इन्सर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि ड्रॉपडाऊन मेनूमधल्या इन्सर्ट शीट कॉलम्स या ऑप्शनवर क्लिक करायचे। याची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 42 वर। आणि 43 वर आपण बघू शकतो आहे एक नवीन कॉलम इन्सर्ट झालेला आहे। अशा प्रकारे आपण रोज आणि कॉलम्स इन्सर्ट करू शकतो। त्यानंतर आपण बघूया डेटा एंट्री इन स्प्रेडशीट। कोणताही डेटा एंटर करण्याआधी आपल्याला ती सेल सिलेक्ट करणं खूप गरजेचं असतं। या सिलेक्शनसाठी आपण माउसचा किंवा कीबोर्डचा वापर करू शकतो। आपण सेलवर एकदा क्लिक केले की ती सेल ऍक्टिव्ह होते, पण जेव्हा आपल्याला डेटा एंटर करायचा असतो त्यावेळेस आपल्याला त्या सेलवर डबल क्लिक करावे लागते, त्यामुळे त्या ठिकाणी एक कर्सर अपियर होतो आणि त्यानंतरच आपण टायपिंग करायला चालू करू शकतो। स्लाइड नंबर 44 वर डायग्राम दिलेली आहे। वरच्या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो सेलवर डबल क्लिक केल्यानंतर एक कर्सर आलेला आहे आणि त्यानंतर आपण टायपिंग करायला चालू करतो। स्लाइड नंबर 45 वर डायग्राम दिलेली आहे। या सेलमध्ये आपण डेटा एंटर केला आहे मुंबई आणि आपला कर्सर आता एम आणि बी या दोन अल्फाबेटच्या मध्ये आहे आणि ह्यावेळेस जर आपण बॅकस्पेस ही की प्रेस केली तर त्या कर्सरच्या लेफ्ट साइडला जोही टेक्स्ट आहे तो डिलीट होतो। हे आपण बघू शकतो स्लाइड नंबर 46 वर। आणि जर आपण डिलीट ही की प्रेस केली तर कर्सरच्या राईट साइडला जो टेक्स्ट आहे तो डिलीट होतो। हे आपण बघू शकतो स्लाइड नंबर 47 वर। जर आपल्याला आधी एंटर केलेला टेक्स्ट एडिट करायचा असेल तर त्यावेळेस त्या सेलवर सिंगल क्लिक करायचे आणि टाइप करायला चालू करायचे, त्यामुळे आधीचा जो टेक्स्ट असेल तो नवीन टेक्स्टने रिप्लेस होतो। ही एक मेथड असते। किंवा दुसरी मेथड आहे सेल सिलेक्ट केल्यावर F2 ही की प्रेस करायची, त्यामुळे जो टेक्स्ट असतो त्या टेक्स्टच्या शेवटी कर्सर अपियर होतो आणि आपण टेक्स्ट टाईप केला की आधीचा टेक्स्ट मॉडिफाय होतो। यामुळे आपण आधीच्या टेक्स्टला मॉडिफाय करू शकतो। तिसरी मेथड आहे त्या सेलवर डबल क्लिक करायचे, त्यामुळे तो कर्सर अपियर होतो आणि त्यानंतर आपण टेक्स्ट मॉडिफाय करू शकतो। तर अशा प्रकारे आपण ऑलरेडी एंटर केलेला जो डेटा आहे त्यालाही एडिट करू शकतो. आता आपण बघितले की बॅकस्पेस आणि डिलीट या कीजचा उपयोग करून आपण सेल मधला डेटा डिलीट करू शकतो. जर आपल्याला डेटा कॉपी करायचा असेल, काही डेटा किंवा पूर्ण डेटा त्या सेलमधला कॉपी करायचा असेल आणि दुसऱ्या सेलमध्ये त्याला पेस्ट करायचा असेल, तर त्यावेळेस कॉपी ही जी कमांड आहे ती वापरली जाते. आणि जर आपल्याला तो टेक्स्ट रिमूव्ह करायचा असेल तर त्यावेळेस कट ही कमांड वापरली जाते. जर आपण कॉपी आणि कट केलेला डेटा आपल्याला दुसऱ्या सेलमध्ये पाहिजे असेल तर आपण पेस्ट ही कमांड वापरू शकतो. यासाठी कीबोर्डचे शॉर्टकट्सही वापरले जातात. कंट्रोल सी हा शॉर्टकट आहे कॉपीचा, कंट्रोल व्ही हा शॉर्टकट आहे पेस्ट आणि कंट्रोल एक्स हा शॉर्टकट आहे कट. यासाठी आपण ड्रॅग आणि ड्रॉप या मेथडनेही सेलमधला डेटा कॉपी करू शकतो. ज्या सेलचा डेटा आपल्याला कॉपी करायचा असेल त्या सेलवर क्लिक करायचे आणि त्याला ड्रॅग करायचे दुसऱ्या सेल्सवर, म्हणजे तो डेटा नवीन सेल लोकेशनवर कॉपी होतो. यासाठीची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 48, 49 आणि 50 वर. जर आपल्याला एखादा टेक्स्ट किंवा वर्ड एक्सेल शीटमध्ये शोधायचा असेल तर त्यावेळेस आपण फाइंड हे टूल वापरू शकतो. किंवा आपल्याला एखादा वर्ड रिप्लेस करायचा असेल त्यावेळेस रिप्लेस हे टूल वापरलं जातं. आपण बघूया की फाइंड आणि रिप्लेस हे टूल्स कशा पद्धतीने वापरले जातात. स्लाइड नंबर 51 वर वर्कबुक दिलेलं आहे ज्यात महाराष्ट्रातल्या सिटीज याचं रेकॉर्ड आहे. जर ह्या रेकॉर्ड मधून आपल्याला एखादी सिटी सपोज मुंबई हा वर्ड फाइंड करायचा असेल त्यावेळेस आपण होम टॅब मधलं जे शेवटचा लॉजिक ग्रुप आहे एडिटिंग त्यातल्या फाइंड ऑप्शनवर क्लिक करून ड्रॉपडाऊन मेनू मधला फाइंड हे ऑप्शन सिलेक्ट करायचे किंवा कीबोर्डचा कंट्रोल एफ हे बटन प्रेस करायचे. त्यानंतर फाइंडचा एक डायलॉग बॉक्स डिस्प्ले होतो, तो दिलेला आहे स्लाइड नंबर 53 वर. त्यानंतर फाइंड व्हॉट याचा जो टेक्स्ट बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये जो डेटा आपल्याला शोधायचा आहे तो टाकायचा, म्हणजेच मुंबई. आणि ज्यावेळेस आपण फाइंड नेक्स्ट या बटनवर क्लिक करतो त्यावेळेस जितक्या सेल्समध्ये मुंबई हा डेटा सर्च केला जातो त्या सेल्स एक एक करून हायलाइट केल्या जातात. आणि जर आपण फाइंड ऑल या बटनवर क्लिक केले तर जितक्या सेल्समध्ये मुंबई हा डेटा असेल त्या प्रत्येक सेलचा नंबर हा फाइंड आणि रिप्लेसचा जो डायलॉग बॉक्स असतो त्यातच खाली त्या सेल्सचा नंबर डिस्प्ले केला जातो. हे होतं फाइंड बद्दल. मग अशाच पद्धतीने जो डेटा आपण फाइंड केला आहे जर त्याला रिप्लेस करायचे असेल तर होम टॅबमधला शेवटचा जो लॉजिक ग्रुप आहे एडिटिंग त्यातलं फाइंड या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर जो ड्रॉपडाऊन मेनू डिस्प्ले होईल त्यातला रिप्लेस या ऑप्शनवर क्लिक करायचे. किंवा कीबोर्डचा कंट्रोल आर ही की जरी प्रेस केली तरीही फाइंड आणि रिप्लेसचा डायलॉग बॉक्स डिस्प्ले होतो. याची डायग्राम आहे स्लाइड नंबर 57 वर. या डायलॉग बॉक्समध्ये दोन टेक्स्ट बॉक्सेस असतात, एक फाइंड व्हॉट आणि एक रिप्लेस विथ. तर फाइंड व्हॉट हा जो डायलॉग बॉक्स आहे त्यात आपण टाकले आहे मुंबई आणि रिप्लेस विथ, इथे आपण एंटर केला आहे नांदेड. तर या ठिकाणी आपण मुंबई हा जो वर्ड आहे याला रिप्लेस करणार आहे नांदेड या वर्डने. त्यानंतर आपण रिप्लेस या बटनवर क्लिक केले तर वन बाय वन ज्या सेलमध्ये मुंबई हा टेक्स्ट असेल तो रिप्लेस केला जाईल नांदेडने. आणि रिप्लेस ऑल वर जर क्लिक केले तर जिथे जिथे मुंबई वर्ड मिळेल त्या ठिकाणी नांदेड या वर्डने त्याला रिप्लेस केलं जाईल. स्लाइड नंबर 58 वर डायग्राम दिलेली आहे. ज्या सेल्समध्ये मुंबई होतं त्याला रिप्लेस केलेलं आहे नांदेड या वर्डने. अशा प्रकारे आपण फाइंड आणि रिप्लेस याचा उपयोग करू शकतो एखादं वर्ड शोधण्यासाठी किंवा त्याला रिप्लेस करण्यासाठी. पुढचा टॉपिक बघूया आपण, तो म्हणजे क्रिएटिंग अँड डिलीटिंग एक्सेल टेबल. टेबल कसे क्रिएट करायचे आणि कसे डिलीट करायचे हे आता आपण बघणार आहोत. जेव्हा आपण टेबल बनवतो त्यावेळेस तो डेटा आपण इंडिपेंडेंटली अनालाइज आणि मॅनेज करू शकतो. म्हणजे आपण त्यात काय काय करू शकतो, तर फिल्टर टेबल कॉलम किंवा टेबलमध्ये एखादी नवीन रो आपण ऍड करू शकतो. टेबलला फॉरमॅटिंगही अप्लाय करू शकतो. जर आपल्याला टेबलमध्ये काम करायचे नसेल तर त्याला आपण रेग्युलर रेंज ऑफ डेटा यामध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा तो टेबल आपण डिलीटही करू शकतो. क्रिएट और डिलीट टेबल्स मध्ये आपण बघणार आहोत क्रिएट टेबल, त्यानंतर डिलीट टेबल विदाउट लूजिंग द डेटा और टेबल फॉर्मॅट आणि डिलीट टेबल अँड इट्स डेटा, असे तीन प्रकार आपण बघणार आहोत. आधी आपण बघूया क्रिएट टेबल. आपण दोन प्रकारे टेबल क्रिएट करू शकतो आणि जो टेबल इन्सर्ट करतो तो एक तर त्याच्या डिफॉल्ट फॉर्मॅटमध्ये असू शकतो किंवा फॉर्मॅटिंग अप्लाय करू शकतो. टेबलमध्ये आपण जो डेटा एंटर करतो त्या डेटालाही आपण फॉर्मॅट करू शकतो. तर आपण बघूया की टेबल क्रिएट करण्याचे दोन प्रकार कोणते आहेत. पहिला आहे इन्सर्ट टेबल यूजिंग डिफॉल्ट टेबल स्टाईल आणि दुसरा आहे इन्सर्ट टेबल यूजिंग स्टाईल ऑफ युअर चॉईस. पहिला प्रकार बघूया आपण, इन्सर्ट टेबल यूजिंग डिफॉल्ट टेबल स्टाईल. त्यासाठी डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 26 वर. वर्कशीट वर जेवढ्या सेल्स पासून टेबल बनवायचा असेल तितक्या रेंज ऑफ सेल्स सिलेक्ट करा. स्लाइड नंबर 26 वर आपण बघू शकतो आहे की काही सेल्स आपण सिलेक्ट करून ठेवलेले आहेत. त्यानंतर इन्सर्ट टॅब मधल्या टेबल्स ग्रुप मधून टेबल वर क्लिक करा किंवा कंट्रोल प्लस एल किंवा कंट्रोल प्लस टी अशा कीबोर्डच्या की जरी प्रेस केल्या तरीही चालू शकतो. आपण बघू शकतो आहे स्लाइड नंबर 27 वर. ज्यावेळेस आपण टेबलवर क्लिक करतो त्यानंतर क्रिएट टेबलचा डायलॉग बॉक्स डिस्प्ले होतो आणि त्या डायलॉग बॉक्समध्ये आपण जितक्या सेल्स सिलेक्ट केलेल्या असतात त्याची तो रेंज दाखवतो आणि खाली एक चेकबॉक्स आहे त्यात लिहिलं आहे माय टेबल हॅज हेडर्स. जर आपण तो चेकबॉक्स क्लिक केला तर टेबलचा जो पहिला रो असतो त्याला तो ऍज अ हेडर म्हणून डिस्प्ले करतो आणि जर आपण या चेकबॉक्स वर क्लिक नाही केलं तर स्लाइड नंबर 28 वर जसा टेबल इन्सर्ट झालेला दिसतो आहे त्यात कॉलम 1 कॉलम 2 असं हेडरला नाव दिलेलं आहे. जर आपण चेकबॉक्स मध्ये क्लिक नाही केलं तर अशा प्रकारचा हेडर तो डिस्प्ले करतो. तर हे होतं डिफॉल्ट टेबल स्टाईल मध्ये टेबल कसा इन्सर्ट करायचा याबद्दल. पुढचा टाईप बघूया आपण, तो म्हणजे इन्सर्ट टेबल युजिंग स्टाईल ऑफ युअर चॉईस. वर्कशीटवर जेवढ्या सेल्स पासून टेबल बनवायचा असेल तितक्या रेंज ऑफ सेल्स सिलेक्ट करा. ते दिलेलं आहे स्लाइड नंबर 29 वर. त्यानंतर होम टॅब मधल्या स्टाईल्स ग्रुप मधून फॉर्मॅट एज टेबल सिलेक्ट करा. त्यानंतर त्याची एक लिस्ट डिस्प्ले होते, त्यातनं लाईट मीडियम किंवा डार्क या स्टाईल्स मधून आपल्याला पाहिजे ती स्टाईल सिलेक्ट करायची. त्यानंतर टेबल कशा प्रकारे डिस्प्ले होतो हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 31 वर. तर अशा प्रकारे आपण आपल्या चॉईसने टेबल क्रिएट करू शकतो. तर हे होते दोन टाइप्स टेबल कसे क्रिएट करायचे याबद्दलचे. पहिला इन्सर्ट टेबल युजिंग डिफॉल्ट टेबल स्टाईल आणि दुसरा म्हणजे इन्सर्ट टेबल युजिंग स्टाईल ऑफ युअर चॉईस. हे झालं क्रिएट टेबल बद्दलचं. त्यानंतर आपण बघूया डिलीट द टेबल विदाउट लूजिंग डेटा और टेबल फॉर्मॅटिंग. एकदा का आपण टेबल इन्सर्ट केला आणि त्यानंतर आपल्याला त्या टेबल फंक्शनॅलिटीमध्ये काम करायचं नसेल किंवा टेबलची स्टाईल पाहिजे असेल पण टेबल फंक्शनॅलिटीज नको असतील तर त्यावेळेस आपण टेबलला रेग्युलर रेंज ऑफ डेटा यामध्ये कन्वर्ट करू शकतो आणि त्यामुळे आपला डेटा लॉसही होत नाही किंवा टेबलचं जे फॉर्मॅटिंग असतं जी स्टाईल असते तीही जात नाही. त्यासाठी टेबलवर क्लिक करायचे आणि त्यानंतर डिझाईन टॅबमधल्या टूल्स ग्रुपमधून कन्वर्ट टू रेंज हे ऑप्शन सिलेक्ट करायचे किंवा टेबलवर राईट क्लिक करून त्यातलं कन्वर्ट टू रेंज हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यामुळे टेबल हा रेग्युलर रेंज ऑफ डेटा यामध्ये कन्वर्ट केला जातो. आपण बघू शकतो आहे की स्लाइड नंबर 32 वर टेबल दाखवलेला आहे आणि स्लाइड नंबर 33 वर त्या टेबलला कन्वर्ट केलेला आहे रेंजमध्ये. अशा प्रकारे आपण टेबल डिलीट करू शकतो पण त्याचं फॉर्मॅटिंग आणि त्यातला डेटा तसाच कायम राहतो. जर आपण इन्सर्ट केलेल्या टेबल आणि डेटा यांवर आपल्याला काम करायचे नसेल तर आपण टेबल आणि डेटा हे दोन्ही डिलीट करू शकतो. त्यासाठी वर्कशीटवरच्या टेबलला सिलेक्ट करा आणि कीबोर्डवरची डिलीट ही की प्रेस करा. त्यामुळे संपूर्ण डेटा आणि टेबल डिलीट होऊन जातो. पण जर तुम्ही टेबलला रेंजमध्ये कन्वर्ट केलेला असेल तर त्यावेळेस जर तुम्ही डिलीट की प्रेस केली तर फक्त डेटाच डिलीट होतो. जर तुम्हाला टेबल डिलीट करायचा असेल तर रेंजमध्ये कन्वर्ट केल्यानंतर अंडू या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे परत ती रेंज टेबलमध्ये कन्वर्ट होईल आणि त्यानंतर टेबलला सिलेक्ट करून डिलीट की प्रेस करा म्हणजे तुमचा टेबल आणि डेटा दोन्ही डिलीट होतील. तर हे आपण बघितलं क्रिएटिंग और डिलीटिंग टेबल इन एक्सेल आणि हे तुम्हाला कळलं असेलच. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे वळणार आहोत, तो आहे डेटा व्हॅलिडेशन ऑफ सेल्स. डेटा व्हॅलिडेशन हे फीचर एक्सेल मध्ये कोणत्या प्रकारचा डेटा सेल मध्ये इन्सर्ट करायचा आहे त्यावर आपण रेस्ट्रिक्शन्स लावू शकतो. आपण डेटा व्हॅलिडेशनला कॉन्फिगर करू शकतो ज्यामुळे यूजर इनव्हॅलिड डेटा इन्सर्ट नाही करू शकणार किंवा यूजरला इनव्हॅलिड डेटा सेलमध्ये टाईप करू द्यायचा पण त्याला वॉर्न करायचे. आपण मेसेजही डिस्प्ले करू शकतो की कोणत्या टाईपचा डेटा सेलमध्ये इन्सर्ट करायला पाहिजे. जर युजरने मेसेजही इग्नोर केला आणि इनव्हॅलिड डेटा इन्सर्ट केला तर आपण ऍक्च्युअल एरर मेसेज डिस्प्ले करू शकतो. डेटा व्हॅलिडेशन डायलॉग बॉक्स याचा वापर करून आपण डेटा व्हॅलिडेशन कॉन्फिगर करू शकतो. डेटा व्हॅलिडेशनचा डायलॉग बॉक्स कसा असतो हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 34 वर. आता आपण डेटा व्हॅलिडेशन मेसेज बद्दलची माहिती बघूया. जेव्हा यूजर इनव्हॅलिड डेटा इन्सर्ट करेल त्यावेळेस त्याला काय बघायला मिळेल हे आपण डेटा व्हॅलिडेशन कसं कॉन्फिगर केलेलं असतं यावर डिपेंड असतं. जेव्हा यूजर सेल सिलेक्ट करतो त्यावेळेस इनपुट मेसेज डिस्प्ले करायचा. इनपुट मेसेज यासाठी असतो की त्या सेलमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा एंटर करायचा आहे याची हिंट युजरला मिळते. जेव्हा आपण सेल सिलेक्ट करतो तर सेलच्या अगदी जवळ हा मेसेज डिस्प्ले होतो हे आपण बघू शकतो स्लाइड नंबर 36 वर. आपण एरर मेसेजही डिस्प्ले करू शकतो. जर युजरने इनव्हॅलिड डेटा इन्सर्ट केला तर आपण एरर मेसेज डिस्प्ले करू शकतो. त्याचप्रमाणे आपण तीन टाईपचे एरर अलर्ट्स डिस्प्ले करू शकतो. ते अलर्ट्स म्हणजे स्टॉप, वॉर्निंग आणि इन्फॉर्मेशन. तर याबद्दलची माहिती आपण करून घेऊया. पहिले बघूया आपण स्टॉप बद्दलची माहिती. स्टॉप या अलर्ट मेसेजमुळे युजरला आपण इनव्हॅलिड डेटा एंटर करण्यापासून प्रिव्हेंट करू शकतो. या मेसेजला दोन ऑप्शन्स असतात. पहिलं म्हणजे रिट्राय आणि दुसरं कॅन्सल. दुसरा अलर्ट मेसेज आहे वॉर्निंग. याचा उपयोग करून आपण युजरला वॉर्न करू शकतो की ते रॉंग डेटा इन्सर्ट करता आहेत पण डेटा एंटर करण्यापासून आपण त्यांना प्रिव्हेंट नाही करत. जेव्हा वॉर्निंग अलर्ट मेसेज डिस्प्ले होतो त्यावेळेस यूजर येस वर क्लिक करून इनव्हॅलिड डेटा एंट्री केलेली आहे हे ऍक्सेप्ट करेल. जर त्याने नो या बटनवर क्लिक केले तर त्याने एंटर केलेला डेटा तो एडिट करेल आणि जर कॅन्सल या बटनवर क्लिक केले तर इनव्हॅलिड एंट्री केलेला डेटा तो रिमूव्ह करेल. आणि पुढचा अलर्ट मेसेज आहे इन्फॉर्मेशन. यामुळे आपण युजरला इन्फॉर्म करू शकतो की ते जो डेटा एंटर करता आहेत तो इनव्हॅलिड आहे पण आपण त्यांना डेटा एंटर करण्यापासून प्रिव्हेंट नाही करायचे. हे होते तीन अलर्ट मेसेज, स्टॉप, वॉर्निंग आणि इन्फॉर्मेशन. हे इनपुट मेसेज आणि अलर्ट मेसेजेस तेव्हाच डिस्प्ले होतात जेव्हा यूजर डिरेक्टली सेलमध्ये डेटा एंट्री करतो. म्हणजे सेल सिलेक्ट करून त्यात जेव्हा तो टायपिंग करेल फक्त त्याच वेळेस इनपुट मेसेजेस डिस्प्ले होतील. पण जर युजरने डेटा कॉपी केला आणि मग तो डेटा पेस्ट केला तर हे मेसेजेस डिस्प्ले होणार नाहीत. तर हे आपण बघितलं डेटा व्हॅलिडेशन मेसेज बद्दलची माहिती, ज्यात आपण डेटाला कसं व्हॅलिडेट करतो. एकतर आपण इनपुट मेसेज डिस्प्ले करू किंवा अलर्ट मेसेजेस डिस्प्ले करू, अशा प्रकारे आपण डेटा व्हॅलिडेशन करू शकतो. मला वाटतं ह्या सगळ्यावरून आपल्याला सेलचं फॉर्मॅटिंग किंवा सेलमध्ये डेटा आपण कशा प्रकारे एंटर करू शकतो, त्याला फाइंड आणि रिप्लेस कसं करू शकतो, कट कॉपी पेस्ट हे ऑप्शन्स कसे वापरू शकतो, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असेलच, हो ना. तर हे होतं इंट्रोडक्शन टू मायक्रोसॉफ्ट एक्सेल. थँक्यू.